प्रोफेसर सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज श्रील प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवाचार्य गौर भक्त वृंद श्री श्री राधा कृष्ण गोपिका श्याम कुंड राधा कुंड गिरी गोवर्धन की गंगा मैया जमुना मैया की तुलसी देवी भक्ति देवी की कलयुग पावन हरिनाम संकीर्तन की वंद्राश्रमद्भागवतम की समवेत गौर भक्तवृंद की साई गौर प्रेमानंदे ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड डिवोटी ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड डिवोटी ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड डिवोटी ऑल ऑल ग्लोरीज टू श्री गुरु एंड श्री गौरा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेष भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी ग्रंथराश्रमद्भागवतम स्कंद तीसरा अध्याय पहिला शीर्षक है विदुरांचे प्रश्न श्लोक क्रमांक 40 अहो वृथा अपि ध्रियते अर्भक अर्थे राजर्षी वर्येण विनापि तेन यः तु एक वीरः अधिरतः विजिज्ञे द्वितीयः धनो द्वितीयः सकुवः चतस्रः अहो कृतापि ध्रियते अर्भकार्थे अहो कृतापि ध्रियते अर्भकार्थे राजर्षि वर्येण विनापि तेन राजर्षि वर्येण विनापि तेन यत्वेक वीरोधिरथो विजिज्ञे यत्तेक वीरोधिरथो विजिज्ञे धनुर्द्वितीय ककुभश्च ककुभश्चतस्र धनुर्द्वितीय ककुभश्चतस्र अहो कृथापि ध्रियते अर्भकार्थे राजर्षिवर्येण विनापि तेन यस्त्रेकवीरोधिरतो विजिज्ञे धनुर्द्वितीय ककुभश्च तस्त्र
राजर्षि वर्येण विनापि तेन
अहो हे प्रभो पृथा सन्ति अपि शुद्धा ध्रियते जीवंत आहे अर्भकार्थे पितृविहीन बालकांसाठी राजर्षी राजा पांडू वर्येण श्रेष्ठ विनापि त्याच्या विना तेना त्याला यह जो तू परंतु एक एकटाच वीर योद्धा अधिरथ सेनापती विजिज्ञे जिंकू शकला धनु धनुष्य द्वितीय दुसरे ककुबह दिशा चतस्रह चार भाषांतर तात्पर्य श्री प्रभुपाद यांच्या द्वारा. हे प्रभो पृथा अजूनही जिवंत आहे का? ती केवळ तिच्या पितृविहीन मुलांसाठी जीवन जगत होती, अन्यथा आपल्या पतीविना त्या महान सेनापती असलेल्या व एकट्याने केवळ दुसऱ्या धनुष्याच्या सहाय्याने चारही दिशा जिंकून घेणाऱ्या पांडू राजाविना जगणे तिला केवळ अशक्य होते. तात्पर्य: एक निष्ठावान पत्नी तिच्या स्वामीशिवाय पतीशिवाय जगू शकत नाही, आणि म्हणून सर्व विधवा स्त्रिया स्वेच्छेने मृतकृती पतीस गिळंकृत करणाऱ्या धगधगत्या अग्नीस आलिंगन देत असत. ही प्रथा भारतात सर्वत्र रूढ होती, कारण सर्व स्त्रिया युद्धाचरणी व पतिव्रता होत्या. पुढे कलियुगाच्या आगमनानंतर हळूहळू स्त्रियांची पतिनिष्ठा ओसरू लागली, आणि विधवांचा स्वेच्छापूर्वक चिताप्रवेश ही पुरातन गोष्ट झाली. अगदी अलीकडे ही प्रथा कायद्याने नाहीशी करण्यात आली, कारण पूर्वी स्वेच्छेने आचरली जाणारी ही पद्धती पुढे सक्तीची सामाजिक रूढी होऊ लागली. पांडू महाराजांचे निधन झाले तेव्हा कुंती व माद्री या त्यांच्या दोन्ही भार्या सती जाण्यास सिद्ध झाल्या होत्या. परंतु माद्रीने कुंतीस त्या लहान मुलांसाठी 5 पांडवांसाठी जगण्याची विनंती केली. त्याचबरोबर व्यासदेवांनी कुंतीस अशाच प्रकारची विनंती केली, आणि म्हणून तिने ती मान्य केली. पतीच्या निधनाचे अतीव दुःख असूनही कुंतीने पतीच्या अनुपस्थितीत जीवनाचा उपभोग घेण्यासाठी नव्हे तर केवळ लहान मुलांचे पालन पोषण करण्यासाठी जगाव्याचे ठरविले. या प्रसंगाचा विदुराने येथे उल्लेख केला आहे, कारण त्यांना आपली भावजय कुंती देवी हिच्याविषयीच्या सर्व घटनांची माहिती होती. या श्लोकात म्हटले आहे की पांडू महाराज हे एक महान योद्धा होते, आणि ते एकटेच केवळ धनुष्य आणि बाणाच्या सहाय्याने चारही दिशा जिंकण्यास समर्थ होते. अशा या पतीच्या अनुपस्थितीत कुंतीला विधवा म्हणून जगणेही केवळ असह्य होते, म्हणून आपल्या 5 मुलांसाठी तिला तसे करणे भाग पडले. ओम ज्ञान निबंधस्य ज्ञानांजनशलाखय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलम् श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातम् सहगणरघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवम् श्रीराधाकृष्णपदां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विशदानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासवि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। अहो प्रथापि धीयते अर्धे अर्भकार्थे राजर्षिवरेण विनापितेन यस्ते कवीरोधिरतो विजिज्ञे धनुर्द्वितीयः ककुहश्च तस्रः। हे प्रभो, पृथा अजूनही जिवंत आहे का? ती केवळ तिच्या पितृबहीण मुलांसाठी जीवन जगत होती, अन्यथा आपल्या पतीविना त्या महान सेनापती असलेल्या व एकट्याने केवळ दुसऱ्या धनुष्याच्या साह्याने चारी दिशा जिंकून घेणाऱ्या पांडू राजाविना जगणे तिला केवळ अशक्य होते। महात्मा विदुरांचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या सर्व संबंधितांविषयी ते नेहमी विचारतायत, आणि याच्या आधीच्या अनेक श्लोकांमध्ये आपण अनेक लोकांविषयी ऐकलं की ते प्रत्येकाविषयी विचारतायत, अनिरुद्ध, महाराज युधिष्ठिर, अर्जुन वगैरे वगैरे। तर या सर्वांचे जे काही क्षमकुशल आहे विदुरांना आधीच माहित होत की यापैकी किती जण जगलेले आहेत आणि किती जण आता गेलेले आहेत, पण तरी सुद्धा ते विचारतायत। आणि उद्याच्या श्लोकामध्ये खूप सुंदर याचा उल्लेख आहे की त्यांनी यामध्ये धृतराष्ट्राबद्दल कधी विचारलं नाही का, याचं उत्तर पुढच्या तात्पर्यामध्ये उद्याच्या तात्पर्यामध्ये शिल प्रभुपाद देतात। पण इतरांविषयी ही जाणीव विदुर या ठिकाणी ठेवतायत, आणि या सर्वांमध्ये एक विशेष असं आहे की जे कुंती मातेविषयी ते विचारतात, कारण त्यांना अगदी पहिल्यापासून या सगळ्याची कथा माहिती आहे की कशाप्रकारे कुंती माता ही कोण कोणत्या आपल्या जीवनाच्या स्थितीमधून गेलेली आहे। म्हणून तर श्रील प्रभुपाद आणि अनेक आचार्य कुंती मातेला एक महान स्थान देतात एक आचार्य म्हणून। श्रीमद भागवतामध्ये कुंती महाराणीची शिकवण ही सर्वात सुंदर शिकवण आहे। एक स्त्री असून ती इतक्या सुंदर प्रकारे भगवंतांचं वर्णन करते आणि भगवंतांच्या कृपेला कशा प्रकारे तिनं स्वीकार केलं याविषयी ती सांगते किंवा करावं याविषयी ती सांगते। तर कुंती मातेची ही जी काय स्थिती आहे ही स्वतःच ती सांगते की परमहंसाना परमहंस देखील ज्या स्थितीला प्राप्त करू शकणार नाहीत अशी स्थिती कुंती मातेनं प्राप्त केली किंवा त्यांच्या इतपत। तर एक सामान्य स्त्री अशा या असामान्य स्थितीला पोहोचणं हे निश्चितच एक दुर्मिळ गोष्ट आहे। आणि हे सर्व का बरं, मग अनेक कारण आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती भगवंतांचे जे महान भक्त पांडव होऊन गेले त्यांची ती सहन माता होती। आणि एवढंच नव्हे तर ह्या सर्व ज्या काही गोष्टीमधून सर्व या सर्व आपल्या स्थितीमधून ती गेली हे निश्चितच एक प्रकारे बघितलं तर खूप कष्टाचं जीवन आहे. काही सौख्य असं तिला मिळालेलं नाही आयुष्यामध्ये. पण जेव्हापासून जसं तिचा विवाह झाला पांडुराजाशी, पांडुराजा पण जरी एवढा पराक्रमी या ठिकाणी म्हटलेला आहे की एक यह तू वीर, हा एकच एक वीर असा होता जो एकटा स्वतःच्या धनुष्य बाणाच्या सहाय्याने चारी दिशा जिंकू शकत होता. तर पांडुराजाला असा वरदान हे साक्षात व्यासदेवांकडून मिळाला होता. कारण ज्यावेळेला भीष्मांनी विचित्र वीर्याचा विवाह करण्याची योजना आखली त्यावेळेला त्यांना कळालं.